चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी। नगरमधील मनमाड महामार्गावर उसाने भरलेला ट्रक कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल साई टुरिस्ट समोर उलटला। यात रस्त्याने जाणारे दोन पादचारी दबल्यानं गंभीर जखमी झाले आहेत, तर उडी मारल्यानं चालकाचा जीव वाचला। येथील के जे सोमय्या कॉलेजमध्ये पायथन या विषयाचं लेक्चर देण्यासाठी आलेले दोघेजण शनिवारी रात्री नागपूरला जाण्यासाठी बस स्टँडकडे जात असताना हॉटेल साई टुरिस्ट येवला नाकासमोर नगर मनमाड महामार्गानं उसानं भरलेला ट्रक भरधाव वेगानं पुढं जाण्याचा प्रयत्न करत असताना दुभाजकावर चढून पलटी झाल्यामुळं त्या ट्रकमधील उसाखाली जयेश गौतम आणि संतोष सेलोकर हे दोघे दबले गेले। मात्र त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीनं त्यांना बाहेर काढल्यामुळं त्यांचा जीव वाचला। त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यात संतोष याच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे। घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून चालकास ताब्यात घेतलं आहे।